अशी एक जागा जिची किंमत तिथे असेपर्यंत कळत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जी पैशांनी विकत मिळत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे कोणीही आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटं वाटत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे रडणं, हसणं, खिदडणं, खाणं पिणं याशिवाय आपल्याला काहीही काम करता येत नाही।